नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूया काही ठळक घडामोडी. केंद्रातल्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर आज नवनियुक्त मंत्र्यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. डॉ एस जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदाचा कार्यभार हातात घेतला, राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रीपदाचा, अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दूरसंवाद मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, अश्विनी वैष्णव यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रीपदाची तर डॉ एल मुरुगन यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत यंदा पेपरफुटी आणि काही गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याच्या चौकशीची आणि पूर्ण परीक्षा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसान उद्दीन अमान उल्लाह यांच्या सुट्टीकालीन पीठानं त्यावर राष्ट्रीय चाचणी संस्थेला नोटीस बजावली असून पुढची सुनावणी येत्या 8 जुलैला ठेवली आहे. मात्र परीक्षेनंतरच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर एकंदर 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरता येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं पुढच्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून 2 वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. निकालानंतर उशीर, आरोग्य समस्या किंवा व्यक्तिगत कारणांमुळे प्रवेश चुकलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पूर्ण 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार नाही. सध्याच्या नियमानुसार 1 वर्षात 1 शैक्षणिक सत्रात प्रवेश मिळतो. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत काल संध्याकाळी उशिरा मुसळधार पाऊस झाला. पुण्यात झालेल्या पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 33 अंकांची घसरण झाली आणि तो 76,457 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र 5.5 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,265 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.